नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ नमः इरिण्याय च प्रपत्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौवरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वः किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नमः आमीवत्केभ्यः द्रापे अन्नसस्पते दरिद्रन्नीललोहित येषां पुरुषाणामेषां पशूनां माभेर्मा रोमो येषां किञ्चन ममत या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा न श्रम सद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्न नातुरम् वृणानो रुद्रो तनो मयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छं च योश्यमनुरायजे पिता ततश्याम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकं मान उक्षन्तुमुतमान उक्षितम् मानो वधि पितरं मोतमातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषुमानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु रक्षा च नो अदिश देव ब्रूह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः स्तुहि श्रुतं गर्त सदं युवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वन्निव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिरुणस्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरा मगवेद्यधनुष्व मीढ्वस्तोकाय तनयाय मृडया मीढुष्टम शिवतम शिवो न सुमनाभव परमे वृक्ष आयुधन्निधाय कृत्तिम्बसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगं हेतयोन्यमस्वन्निपपन्तुताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृति
सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला आज सांगणार आहे
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः परम पूजनीय स्वामी माधवनाथांची 9 जानेवारी ते 14 जानेवारी 1988 दरम्यान औरंगाबाद नांदेड गोरट अशी मराठवाड्याची आनंद यात्रा झाली। त्यात आम्ही 10-15 साधक साधिकांनी 10-15 साधक साधिकांना सहभागी व्हायला मिळालं। त्यातील काही प्रसंग माझ्याकडे लिखित स्वरूपात एका वहीमध्ये उतरून ठेवले होते। सद्भक्त जयोताईकडे तिची धाकटी बहीण स्वामीलीन सद्भक्त वीणाताई हिनं लिहून ठेवलेलं या आनंद यात्रेचं वर्णन सुद्धा होतं। जयूच्या आणि पंकजदादांच्या कृपेनी मला ते वर्णन उपलब्ध झालं। वीणानं केलेलं वर्णन अधिक सविस्तर, अधिक भावपूर्ण आणि अधिकच गोड आहे। त्याचाही मोठा आधार हे लिहित असताना मला लाभला। ऊस मुळापासून ते शेंड्यापर्यंत जसा गोडच असतो, तसा स्वामीजींच्या सहवासातला एखादा छोटासा प्रसंगही आज आठवला तर हृदयात त्याच सुपरिचित आनंदलहरी उत्पन्न करतो। 9 जानेवारीला औरंगाबादचा कार्यक्रम उरकून वाल्मी या संस्थेच्या अतिथी निवासात मुक्काम करून आम्ही सर्वजण 10 जानेवारी 1988 रविवार या दिवशी औरंगाबादहून नांदेडला जाण्यासाठी भल्या सकाळीच प्रयाण केलं। दिवस रविवारचा होता। श्रीयुत रामानंद सागर यांनी निर्मित केलेला रामायण या टीव्हीवरील मालिकेचा तो दिवस। सकाळी 9:30 ते 10 या दरम्यान आपला अवघा देश ती मालिका बघत असे। 9:30 ते 10 या वेळात एकही जाहिरात न येता रामायणच बघायला मिळत असे। आजकालच्या पिढीला तर हा चमत्कारच वाटेल। स्वामीजींना भगवान रामचंद्रांवरील ती मालिका अत्यंत प्रिय होती। ती बघण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात त्या दिवशीही होतीच। प्रवासात एखाद्या गावामध्ये थांबून रामायण पाहावं असं त्यांना वाटत होतं। त्या काळात मराठवाड्यातील छोट्या छोट्या खेड्यापाड्यात रेडिओ सुद्धा मुश्किल, अशा वेळेस टीव्ही कुठून मिळणार अशी चिंता आमचे संयोजक सद्भक्त आबासाहेब ढंभेरे यांना होती। 9:15 आमच्या गाड्या जिंतूर या गावामध्ये पोचल्या। तुलनेने मोठं गाव असल्यामुळे तिथे काही घरांमध्ये टीव्ही निश्चितच होता। एका घरात विनंती करून आम्ही स्वामीजींसमवेत रामायण पाहायला बसलो। आजूबाजूच्या घरातील लोकही तिथे रामायणातले प्रसंग पाहण्यास दाटीवाटीनं जमा झाले होते। रामायण पाहत असताना स्वामीजी अत्यंत संतुष्ट दिसत असत। रामायण संपताच त्या घरातील मंडळींचे आभार मानून स्वामीजी घराबाहेर पडले। बाहेर पडता पडता वीणा त्यांना म्हणाली, या घरातील लोकांचं खरोखरच भाग्य आहे, पण त्यांना माहीतही नाही रामायण पाहायला आज कोण आलं होतं। प्रत्यक्ष रामरूप झालेल्या स्वामीजींची पदधुली आपल्या घराला लागत आहे याची त्यांना कल्पना देखील नव्हती। आमच्या समवेत असलेल्या एक भगिनी स्वामीजींना आणि आम्हाला सर्वांना उद्देशून म्हणाल्या, आमच्या घरी स्वामीजींना बोलवता बोलवता 1 वर्ष लागलं, पण या घरी न बोलवता स्वामीजी गेले हे केवढं भाग्य आहे। स्वामीजींनी हरी हरी म्हणून तो विषय तिथे संपवला। आपल्या अलौकिकत्वाची अनोळखी लोकांना चुकूनही ओळख द्यायची नाही हा स्वामीजींचा दंडकच होता। पुढील 2-3 तासांचा प्रवास करून आमच्या गाड्या नांदेडमध्ये दाखल झाल्या। तिथे नगर परिषदेच्या मोठ्या कार्यालयात पूजनीय दासगणू महाराजांचा पुण्यस्मरण उत्सव मोठ्या उत्साहात सुरू होता। आम्ही आल्याची वार्ता करताच पूजनीय अनंतरावजी आठवले लगबगीनं त्या गर्दीतून पुढे आले। स्वामीजींना अतिशय प्रेमानं हातात हात घेऊन एका बाजूच्या हॉलमध्ये घेऊन गेले. त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद छायाचित्रात सुद्धा योग्य प्रकारे उतरू शकला नसता तर शब्दात आपण कसा वर्णन करणार. दोन प्रचितीसिद्ध सत्पुरुष एकमेकांना भेटतात तेव्हा आजूबाजूच्या मंडळींना प्रचंड उत्सुकता असते. त्यांचे आपसातील संभाषण कानावर येत असते पण त्यांचा परस्परांशी होणारा मूक संवाद ज्या भाषेत चालतो ती भाषा मात्र वाङ्मयाला अपरिचित आहे. तिथे वाङ्मय थांबतं. त्याची तरलता फक्त आपल्या हृदयात पहाव असेल तर तिथपर्यंत थोडीफार पोचू शकते. अर्थातच ती शक्यता माझ्या बाबतीत अगदीच क्षीण होती. तथापि ते दोन तेजपुंज महापुरुष एकमेकांना आलिंगन देताना बघून अंतःकरण प्रेमानं दाटून आलं. आमची उतरायची व्यवस्था ज्या ठिकाणी होती तिथे सामान ठेवून आम्ही लगबगिनी जेवणासाठी पुन्हा कार्यालयात आलो. मोठी पंगत होती. मराठवाड्याच्या संतभूमीतील सात्विक जेवण प्रसादासारखं वाटत होतं. जेवताना श्लोक म्हणण्याची जणू स्पर्धाच जमलेल्या भक्तमंडळींमध्ये लागली. अखेर अनंतराव मध्येच विनोदाने सर्वांना उद्देशून म्हणाले, अरे जरा आमच्या कानांना सुद्धा थोडी विश्रांती द्या की. स्वामींसकट या सर्वजण आम्ही सर्वजण या कोटीवर मनापासून हसलो. भोजनानंतर मुख्य कार्यालयाच्या बाजूला एक हॉल होता. त्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण स्वामीजींसमवेत येऊन बसलो. स्वामीजींना भेटण्यासाठी माजी खासदार कर्नाटक सिंह श्रीयुत जगन्नाथराव जोशी मुद्दामहून तिथे आले होते. बापूसाहेब भिशीकरांच्या आग्रहाखातर काही वर्षांपूर्वी स्वामीजी आणि जगन्नाथरावांची गाठ पडली. जगन्नाथरावांनी स्वामीजींचा अनुग्रह घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षातील ते फार मोठे धुरीण नेते म्हणून प्रसिद्ध होते. वयोमानानुसार आणि पूर्वायुष्यात झालेली अपार कार्याची दगदग यामुळे त्यांचा देह खूपच थकलेला दिसत होता. असं असून सुद्धा त्यांची प्रज्ञा आणि संवेदनाक्षम मन मात्र अत्यंत तल्लख होतं. स्वामीजींना भेटून झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपून राहू शकत नव्हता. स्वामीजी त्यांना म्हणाले, जगन्नाथराव विचारा तुम्हाला काय विचारायचं होतं ते. जगन्नाथराव महाराज, जगन मिथ्या असा शंकराचार्यांचा सिद्धांत आहे. असं असेल तर मग माणसाला कर्मप्रवृत्ती कशी बरं होईल. त्यांच्या या प्रश्नावर स्वामीजींनी मोठ्या कौतुकानं त्यांच्याकडे पाहिलं. जगन्नाथरावांचं चिंतन, त्यांची परमार्थाविषयीची जिज्ञासा आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनात परमार्थ उतरावा यासाठीची त्यांची तळमळ या सर्वांमुळे स्वामीजी त्यांच्यावर प्रसन्न होते. स्वामीजी काय उत्तर देतात ते ऐकण्यासाठी आम्ही सारेच कान टवकारून बसलो. स्वामीजी म्हणाले, जगन्नाथराव आचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जग मिथ्या म्हणजे खोटं असा अर्थ कृपया घेऊ नका. खरं काय आहे ते समजून घ्या. परब्रह्म हे सत आहे आणि सर्व व्यापक आहे. उपनिषद म्हणतात सर्वं खलुइदं ब्रह्म. सर्व विश्वच परब्रह्मरूप आहे आणि तेच सत्य आहे. परमात्मा चराचरातील अणुरेणूंपासून आणि माझ्यामध्ये सुद्धा आहे ही खरी वस्तुस्थिती. परंतु अज्ञान हे प्रत्येक जीवाच्या पाचवीला पुजलेलं असतं. आपण ईश्वरापेक्षा वेगळे पडलो आहोत, आपण जीव आहोत अशी भावना आपल्यामध्ये दृढ झालेली असते. आपल्यात असलेलं परमात्म्याचं अस्तित्व आणि जगात सर्वत्र व्यापून राहिलेला परमात्मा यांचा विसर सहजच आपल्याला पडतो आणि आपण प्रकृतीच्या मागे लागतो. जगन्नाथराव एकाग्रतेने हे ऐकत होते. आम्ही सर्वजण या संवादाचा मिळेल तितका लाभ उठवण्याचा प्रयत्न करत होतो. स्वामीजी पुढे म्हणाले, हे पटतंय ना तुम्हाला? जगन्नाथराव, होय महाराज, पूर्णपणे पटतंय. स्वामीजी, आता एकदा का आपण प्रकृतीच्या अधीन झालो की आपली कर्मप्रवृत्ती असत म्हणजे द्वैतमय होते. वस्तुतः कर्मप्रवृत्ती ही प्रत्येक जीवाला स्वाभाविक आहे. भगवंत म्हणतात, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत कार्यते ही अवशः कर्म सर्व प्रकृतीजैर्गुणैः. भगवंत म्हणतात की एक क्षण देखील मनुष्य कर्म केल्याखेरीज जिवंत राहू शकत नाही. याचा अर्थ प्रत्येकाला विहित कर्म हे करावंच लागेल. त्याचा जगत मिथ्याशी काही संबंध नाही. प्रश्न निर्माण होतो तो आपण कर्म कसं करतो याबद्दल. कर्मप्रवृत्ती ही फारच प्रकृतीगत होते आणि माझं तुझं यासारखे संघर्ष सुरू होतात. ती कर्मप्रवृत्ती सत होण्यासाठी विश्वव्यापक परमात्मा आणि मी यांच्या ऐक्याची जाणीव थोडीफार तरी जागृत होण्याची आवश्यकता आहे. जगन्नाथराव, ती जाणीव अजून होत नाही. अजून कर्मप्रवृत्तीतच अडकलं आहे, त्यातून कसं सुटायचं? स्वामीजी, प्रत्येकाला त्यासाठी ध्यानालाच बसलं पाहिजे. आसीन संभवात संभवात असं व्यासांचं सूत्र आहे. तुम्ही सर्व दगदगीतून रोज थोडा वेळ तरी वेगळा काढून ध्यानाला बसत चला. साधनेनेच हे हळूहळू जीवनात उतरतं, अन्यथा ते उतरणं अत्यंत कठीण. जगन्नाथरावांना उत्तर पूर्ण पटलं, परंतु हे सर्व ऐकायला आपल्याला बराच उशीर झाला आहे याची वेदना त्यांच्या डोळ्यांमध्ये तरळून गेलेली दिसत होती. अजून काही संवाद झाला तो आपण पुढच्या खेपेस बघूयात. हरी.
वंदना अभंग म्हण. निळा सावळा नाथ हरी हरी.
शोधून झाले अवघे त्रिभुवना उरले गोपीचे घर एकन उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात निळा सावळानात तशी यमुनेच्या साची होडी सोडिली मी देहाची नीलजली यमुनेच्या साची होडी सोडिली मी देहाची गवसला सुना परी तू काना गवसनासना परी तू काना लाटांच्या रासात निळा सावळानात तशी निळी सावळीरात कोडे पडते तुला शोधिता कोडे पडते तुला शोधिता कृष्ण अंधारात निळा सावळानात निळा सावळानात निळा सावळानात
तुडवुनी वन धुंडुनी नंदन वन शोधित आले अवघे त्रिभुवन एकही न उरले गोपीचे घर कुठच सापडला नाही या गाण्याचं गाणं आहे याचा शेवट नील जलामध्ये देहाची नाव करून सोडली होडी सोडिली मी देहाची पण ते असं म्हणतात गवसेला असं ना बरोबर ना तरी तू कान्हा हे गाणं फार अपूर्ण वाटतं आणि त्याच्यातली अपूर्णता हेच त्याचं एक प्रकारे सौंदर्य होऊन गेलं पण मी जर हे काव्य लिहिलं तर गवसलाची तू असं लिहिन गवसलास ना परी तू कान्हा गवसिलासी तू असं लिहिन कारण प्रेमाने तो सापडणारच पण या काव्यामध्ये तो तरीही सापडला नाही असं लिहिलंय हे त्याचं एक प्रकारे सौंदर्य पण अपूर्णता वाटते लाटांच्या रासामध्ये तो गवसतोच असा संतांचा अनुभव आहे गोपींचा अनुभव आहे इथं जरा वेगळंच लिहिलंय पण त्यामुळे या गाण्याची आर्तता वाढते. लहानपणापासून मला हे गाणं फार आवडतं. पण जर संतांनी लिहिलं तर आणि संतांखेरीज लिहिलं तर जो फरक असायचा तो असणारच. फार सुंदर आहे. समजा एखाद्या साधकाला नामस्मरण फार जमले नाही किंवा मी आत्मस्वरूप आहे हा भाव जमला नाही. समजा नामस्मरण फार जमले नाही किंवा मी आत्मस्वरूप आहे हा भाव फार जमला नाही पण सद्गुरूंची सारखी आठवण येत राहिली एक व्यक्ती म्हणून किंवा परमात्मस्वरूप सद्गुरू म्हणून तरी नामस्मरणासारखा फायदा होईल का? जर ती आठवण आपोआप त्यांच्यावरील प्रेमाने येत असेल तर, असा प्रश्न विचारलेला आहे. सद्गुरूंच्या देहाची आठवण आपण विसरू शकत नाही. आपण सद्गुरूंनाच विसरू शकत नाही. ते कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात आपल्याजवळ राहतात. कधी सद्गुरूंच्या थेट आठवणीने ते राहतात, कधी त्यांनी सांगितलेल्या बोधाच्या योगाने राहतात. कधी आपण साधना केलेली असते, ध्यान केलेलं असतं, चित्त शांत झालेलं असतं, समाधानाला पावलेलं असतं, त्या समाधानात तेच असतात. कधी आपण अनुग्रहित आहोत याचं सतत भान असतं, पर्यायांनी सद्गुरूंचंच भान असतं. सद्गुरूंची आठवण विसरली जात नाही. नारदांनी तदर्पित अखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति अशी भक्तीची व्याख्या केलेली आहे. त्यांचं विस्मरण होत नाही असा माझा अनुभव आहे, कधीच होत नाही. पण ते सतत देहाच्या अंगाने आठवतील असं संभवनीय नाही. कधी कर्मातल्या शांतीने ते आठवतील, कधी प्रार्थनेतल्या शांतीने ते आठवतील, कधी ध्यानाच्या शांतीसह ते आठवतील, कधी बोधामध्ये मन रमेल तेव्हा तेच तिथं असतील. कधी नामस्मरणामध्ये समाधान होतं किंवा उत्स्फूर्तपणाने नाम घ्यावं वाटतं तेव्हा आतून त्यांनी तर प्रेरणा दिलेली असते. नामस्मरण फार जमले नाही किंवा मी आत्मस्वरूप आहे हा भाव जमला नाही पण सद्गुरूंची सारखी आठवण येत असली तरी देखील परमार्थ होतो. खूप नामस्मरण जमणं हे तसं अवघड आहे. मन थकून जातं बऱ्याच वेळेला साधकाचं. जर ठरवलं की आता न सोडता नाम घ्यायचं तर थोड्या वेळात तुम्ही थकून जाल. प्रत्येकाचा थकून जाण्याचा काळ वेगळा असेल. कोणाला 10 मिनिटांमध्ये, कोणाला अर्ध्या तासामध्ये, कोणाला तासामध्ये, आता हे बास असं वाटेल, कोणाला 2 तासांनी वाटेल. अगदी नाम घेत असताना नाम घेतो आहे आणि शांतीशी एकरूप होतो आहे असं झालं तरी देखील ते क्रियेच्या अंगानी एकरूपत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात क्रिया कीर नस आहे तरी अद्वैती भक्ती आहे. त्या ठिकाणी अद्वैतातली भक्ती आहे. असं असल्यामुळं ते नाम देखील थांबवावं आणि आता त्या स्वरूपाशी एकरूपता साधावी, काही करू नये असं वाटणं त्यामुळं क्रियेनी सतत एकरूपता ही गोष्ट कठीण आहे आणि तशी अपेक्षितही नाही. त्याच्याऐवजी मऊ नगा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी तेतुली माव भजो काई, हे जास्त खरं. त्यांचं जे समाधान आहे ते समाधान प्रत्येक वेळेला साधना साधना आणि साधना यांनीच मिळवण्याची खटपट असं नाहीये, तर त्या साधनेच्या अंती जे समाधान आहे त्या समाधानात टिकून राहणं, मग नंतर ती साधनाही हळूच बाजूला सरणं। त्यामुळे मी आत्मरूप आहे हा भाव जमतो, हा भाव पुढे पुढे समाधान देतो आणि मग हे शब्द गळून पडतात। समर्थांनी एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती ते शब्द सांडूनी बैसला तो मौनी म्हणावा भला असं म्हटलेलं आहे। त्यामुळे नामस्मरण अथवा चिंतन अथवा अन्य कोणत्याही साधनेनी एकरूपता गाठण्याचा प्रयत्न हा करत असताना त्या प्रयत्नांच्या अंती तो प्रयत्न सोडल्यानंतर जे समाधान आहे तिथं सद्गुरु असतात। आणि सद्गुरूंची सारखी आठवण येत असली फक्त आणि प्रत्यक्ष नामस्मरण होत नाहीये, सद्गुरूंची आठवण येत असली फक्त आणि मी आत्मरूप आहे इत्यादी असा भाव धरता येत नसेल किंवा सारखा टिकून राहत नसेल तरी देखील चालेल असं मी म्हणेन। मग एक व्यक्ती म्हणून सद्गुरू आठवले तरी चालतील आणि परमात्मस्वरूप सद्गुरू म्हणून सद्गुरू आठवले तरी चालतील असं मी म्हणेन। त्याचा नामस्मरणासारखा फायदा होईल का? मला वाटतं भाऊसाहेब केतकर एकदा महाराजांना म्हणाले, गोंदवलेकर महाराजांना, की आपण श्रीराम जयराम जय जयराम नाम घ्यायला सांगता पण मी मात्र महाराज 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 असंच नाम घेतो असं ते म्हणाले। मी श्रीराम जयराम जय जयराम असं घेत नाही। महाराज म्हणाले, अरे ते एकच आहे। खरं म्हणजे गुरूंशिवाय दुसरा देव नाहीच आहे। तुम्ही कधी पाहिलाय कुठं देव? प्रतिमेत पाहिलाय, मूर्तीत पाहिलाय, पण गुरु किंवा भूदैव संत हेच एकमेव गुरु आहेत। मग प्रतिमेतले देव तेही देवच आहेत, पण गुरु हे चालते बोलते देव आहेत। असं असल्यामुळे त्यांची आठवण देखील खूप आनंददायी असते। उलट त्यांची आठवण ज्या वेळेला येणार नाही, त्यांची आठवण नाही आणि तत्वज्ञानाचं चिंतन करतो आहे तर ते जरा कोरडंच होईल। त्यांच्या आठवणीसकट सगळं असावं। या ज्या अनुषंगिक साधना आहेत ना, त्या अनुषंगिक साधना देखील सद्गुरूंच्या सोबतीने आपण आहोत या मूळ भावाबरोबरच असाव्यात। शरणागती सद्गुरूंना आणि सद्गुरू आपल्या हृदयात असल्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तेथ अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ, आपलं आत्मस्वरूप आणि सद्गुरू हे एकच आहेत। या सगळ्या ज्या दर महिन्याला बदलणाऱ्या संकल्पना आपण सांगतो, मध्यवर्ती संकल्प म्हणून सांगतो, त्या सद्गुरूंच्या सोबत जर केल्या तर अधिक चांगल्या होतात। जसं स्मरण, सोहम स्मरण, सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाचं स्मरण, या सगळ्यात सद्गुरू हे अनुस्यूतच आहेत। या सद्गुरूंबरोबरच जास्त चांगल्या करता येतात। साक्षीभाव देखील सद्गुरूंच्या सोबत मी आहे आणि साक्षी आहे जास्त चांगलं वाटेल। त्याच्याच दुसऱ्या भाषेमध्ये मी आत्मस्वरूप आहे आणि साक्षी आहे असं सांगितलं जातं। पण आपण आत्मस्वरूप असणं आणि सद्गुरूंच्या सोबत असणं हेही एकच आहे। याचं कारण आत्मस्वरूप आहे हे अंततः जरी असलं तरी आपल्याला आत्मस्वरूपाचीच ओळख नाही। म्हणून मी सद्गुरूंसमवेत आहे आणि साक्षी आहे ही मात्र जास्त जालीम आहे असं मला वाटतं। हे जास्त परिणामकारक होईल असं मला वाटतं। असं असल्यामुळे या हे संकल्प देखील सद्गुरूंच्या समवेत आपण आहोत अशा भावनेने जर केले तर अधिक परिणामकारक होतात, अधिक उत्तम रीतीने आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. त्यामुळे सद्गुरूंची सारखी आठवण येत असली तरी नामस्मरणाचा फायदा होईल का? तर काय म्हणतात, अल्बत. म्हणजे का नाही होणार? होणारच होणार, प्रश्नच नाही. सद्गुरू समवेत आहेत याच्यापेक्षा दुसरा मोठा भाव नाही. आणि सद्गुरू आपल्या समवेत नाहीत आणि बाकी सगळं करतो आहे ते अतिशय कोरडं होईल, ते फार कोरडं होईल. म्हणून तर गोपी महत्वाच्या, त्या सतत कृष्णाबरोबर होत्या. म्हणून त्या महान भक्त, जे परमभक्त आहेत ते परमभक्त देखील गोपींच्या पायाशी गडाबडा लोळतात. व्यासांना महाभारत लिहिल्यानंतर अतिशय अशांती ग्रासून आली. व्यासांसारख्या व्यक्तीला केवढा मोठा संहार, केवढ्या राजकारणाची वर्णनं झाली, केवढे पेच डावपेच वर्णन केले गेले, आणि याच्यातून निष्पन्न काय झालं? तर धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे हिमालयात निघून गेले, हे निष्पन्न. आणि त्याच्याही पुढे जाऊन युधिष्ठिर आणि पांडव देखील ते संपून सगळं नंतर तीर्थयात्रेला म्हणून निघून गेले. भगवान श्रीकृष्णांनी जो संकल्प केलेला होता तो सिद्धीला गेला, पण किती कठोर गोष्टी घडल्या, किती संहार झाला. याच्यातून जर सुटायचं असेल तर काय करायचं? तर भगवंतांचं आणि भगवत भक्तांचं गुणगान गायचं. म्हणून पुराण त्याकरता त्यांनी भागवत रचलं. आणि भागवत रचून त्यांनी मुख्यतः काय केलं तर भगवंतांचं जे गोकुळातलं लीलाचरित्र आहे ते लीलाचरित्र सांगितलं. त्यांनी व्यासांची तळमळ शांत झाली असं म्हणतात. मग भागवत सांगताना, भगवंतांचं लीलाचरित्र सांगत असताना फक्त भगवंतच आठवत होते, व्यक्ती म्हणून आठवत, परमात्मा म्हणून आठवत. कारण ध्यान करणारी व्यक्ती देखील जेव्हा मनाचं अमन होतं आणि उन्मन होतं तेवढ्या काळापुरती परमात्मा तत्वाशी एकरूपता साधते, पण नंतर तिला देहभावावर यायला लागतं. आणि ती जेव्हा देहभावावर येते तेव्हा तिला आधार देहाचा वाटतो, म्हणून सद्गुरूंचा आधार वाटतो आणि तो शेवटपर्यंत वाटत राहतो. हे विशेष आहे. मी असं ऐकलंय किंवा वाचलंय की ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून तात्यासाहेब केतकर गेले तेव्हा समाधीवर वस्त्र जीर्ण होती. एवढी जीर्ण वस्त्र काय म्हणून समाधीवर? चांगली वस्त्र नाही का घालता येणार असं त्यांनी विचारलं. तेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या इच्छापत्रामध्ये माझ्या समाधीवर घालण्यासाठी जर कोणी वस्त्र दिली तर ती प्रथम गोंदवल्याला जावीत. तिथल्या महाराजांच्या समाधीवर ती वापरावीत आणि जीर्ण झाल्यानंतर मग लोकांच्या दृष्टीने जीर्ण, पण लहान बाळाला जसं वापरलेली सुती साडी असेल भरपूर वापरलेली तर ती लहान बाळाला वापरली जाते. ते वापरलेलं वस्त्र आहे म्हणून नाही तर ती मऊसूद आणि प्रेमळ झालेली असते. ते पातळ फार मऊसूद असतं आणि प्रेमळ असतं. असं असल्यामुळे बाळाला ते वापरलं जातं. तर लोकांच्या दृष्टीने जरी जीर्ण असलं तरी देखील महाराजांच्या दृष्टीने त्याच्यात प्रेम होतं अशी महाराजांची इच्छा होती. म्हणजे आपण देह ठेवल्यानंतर देखील महाराजांच्या मायेची ऊब आपल्यावर अशीच असावी अशी त्यांची इच्छा होती. आणि देह असताना त्यांचं जीवन महाराजमयच झालेलं होतं. मी स्वामीजींना पाहिलंय की कधीही कोणीही म्हटलं की तेव्हाच्या पुण्यात आणि तेव्हाच्या एकूण वातावरणात तिथं असलेली पुण्यात असलेली दोन ध्यान मंदिरं ही फार मोठी गोष्ट होती. ती अतिशय सुसज्ज होती. आपण केवढं काम उभं केलं असं जर कोणी म्हटलं तर ते म्हणायचं की ते तिथं बसलेत ना स्वरूपानंद ज्ञानोबा समर्थ, त्यांच्यामुळे हे झालंय, हे स्वरूपानंदांमुळे झालंय असं ते म्हणायचे. त्यामुळं सद्गुरूंचा आठव हा नामस्मरणासारखाच प्रभावी आहे. व्यक्ती म्हणून आठवलं तरी चालेल, परमात्मा म्हणून नाही आठवता आलं तरी देखील चालेल. कारण आपल्या मनाचं आपल्या विचारांचं उन्नयन होतच असतं, त्याच्यामध्ये श्रीमंतता येत असते, त्याच्यामध्ये भावाची पातळी वर्धिष्णू होण्याचं काम चालू असतं. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही कसेही आठवा, व्यक्ती म्हणून आठवा चालेल. त्याच्यातूनच ते भगवंत आहेत हा भाव कधी निर्माण होतो तुमच्या लक्षात येणार नाही, एक दोन पाच वर्षातच तो तसा निर्माण होऊ शकेल. खूप चांगला प्रश्न आहे. कोण बरा अभंग म्हणेल? नील अभंग म्हणतोस ये. मी सांगणार आहे नाही, मलाही माहित नव्हतं मी तुला सांगणार आहे.
डरिए परछाई सो डरिये आरे मन समझ समझ पग धरिये आ आ दुनिया कुटुंब कबीला दौलत दुनिया कुटुंब कबीला इन सोने हन कबहुन करिए इन सोने हन कबहुन करिए राम नाम सुख धाम जगत पति राम नाम सुख धाम जगत पति सुमिरन सो जग तरिये सुमिरन सो जग तरिये आरे मन समझ समझ पग धरिए आरे मन इस जग में नहीं अपना कोई परछाई सो डरिए आरे मन समझ समझ पग धरिए आरे मन समझ समझ पग धरिए आरे मन समझ समझ पग धरिए
छान म्हटलं सा फारच छान तू येशील तेव्हा कधी कधी मी तुला सांगत जाईन बर का हरी हरी आपण नाम घेऊया श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण या नामाच्या वेळेला देखील आपण पंढरीनाथांना आपल्या समोर मनश्चक्षूंसमोर आणू शकतो आणि आपल्या सद्गुरूंना देखील किंवा आलटून पालटून देखील श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण
श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण जय जय नारायण नारायण
हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि हरि।
श्री राम काही निवेदन आहेत।